आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्टेट बँकेकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणूक रोखे खरेदी तपशील प्रकाशित. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातल्या नव्या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. विकसित भारत संदर्भातल्या संदेशांचं प्रसारण त्वरित थांबवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा अहमदनगर इथं आरंभ. आता सविस्तर बातम्या. भारतीय स्टेट बँकेनं काल सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोखे प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. निवडणूक रोख्यांबाबत आकडेवारीसह सर्व तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं बँकेनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यानंतर निवडणूक आयोगानंही काल निवडणूक रोख्यांचा तपशील आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला. निधी देणाऱ्यांची आणि निधी स्वीकारणाऱ्यांची स्वतंत्र यादी आयोगानं जाहीर केली आहे. यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या व्यक्तीकडून निधी मिळाला हे तपासण्यात मदत होईल. सर्वोच्च न्यायालयानं मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातल्या नव्या कायद्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या कायद्याला स्थगिती देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्त यांच्या खंडपीठानं काल स्पष्ट केलं. निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीचे सदस्य कोण असावेत याबद्दल राज्यघटनेत कोणतेही नियम सांगितलेले नाहीत. तसंच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू या नव्यानं नेमणूक झालेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. समाजमाध्यमावरच्या विकसित भारत संदर्भातल्या संदेशांचं प्रसारण त्वरित थांबवावं असे आदेश निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही नागरिकांच्या मोबाईल फोनवर विकसित भारत संदर्भातले संदेश येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. त्यांची दखल घेत आयोगानं हे आदेश दिले आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू होण्याआधीच संबंधितांना विकसित भारतचे संदेश प्रसारित न करण्याबाबत आपण पत्र पाठवली आहेत. मात्र यंत्रणा आणि नेटवर्कच्या मर्यादांमुळे त्यांच्यापर्यंत ती पोहोचायला उशीर झाला असण्याची शक्यता आहे असं मंत्रालयानं या आदेशाला उत्तर देताना म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तयारीसाठी प्रशासकीय कामांनाही आता वेग आला आहे. राज्यात विविध जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकारी बैठका घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांसंबंधी मार्गदर्शन करत आहेत. रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर इथं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कर्मचारी प्रशिक्षण मतदान केंद्रांवरील सुविधा प्रचार साहित्य आर्थिक व्यवहार पथफेरी ध्वनिक्षेपकाचा वापर वाहनांची तपासणी तसंच अन्य घटकांबाबतच्या सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातून 7 जणांच्या नावांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, लातूरमध्ये शिवाजीराव काळगे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, नंदुरबारमध्ये गोवल पाडवी, अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे. बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून मालवेअरचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ग्राहक केवळ पायरेटेड चित्रपट किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहत नाहीत तर ते त्यांच्या डिजिटल उपकरणांशी तडजोड करत आहेत असा इशारा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिला आहे. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसद्वारे सायबर सुरक्षेबाबत केलेल्या सर्वंकष अभ्यासावरील अहवालाचं प्रकाशन करताना ते काल मुंबईत बोलत होते. प्रौढांविषयीच्या साईट्स आणि जुगाराशी संबंधित जाहिरातींच्या तुलनेत पायरसी साईट्समुळे मालवेअर संसर्गाचा 59% जास्त धोका उद्भवतो असा ठळक निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक जल दिन आहे. पाण्याच्या बचतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 1992 झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. पाणी बचतीचा संकल्प का केला पाहिजे ते सांगणारा हा वृत्तांत.
सर्वसाधारणपणे 22 मार्च पासून वातावरण बदलायला सुरुवात होते. तात्विकदृष्ट्या पावसाळ्याची सुरुवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो, म्हणून संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक जल दिनासाठी 22 मार्चची निवड केली. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. इतर सजीव पाण्याचा अपव्यय करत नाहीत, मात्र माणसाला त्यातही जिथे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पावसाचं प्रमाण चांगलं आहे, अशा ठिकाणच्या माणसांकडून पाणी बचतीकडे दुर्लक्ष केलं जातं. आज आहे उद्याचं उद्या बघू अशी बेफिकिरी दिसून येते, आणि ही बेफिकिरीच आता पाणी टंचाईच्या भीषण समस्येचं कारण बनत आहे. पृथ्वीवर 71% पाणी असलं तरी पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण अल्प आहे. हवामान बदल, पावसाची अनिश्चितता आणि अन्य कारणांमुळे आज जगातल्या अनेक देशांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी बचत हा वेळेचा मुद्दा बनला आहे. वेळेस सावध होऊन आपण सगळे आजच्या जलदिनानिमित्त पाणी बचतीचा संकल्प करूया. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं दिला जाणारा दीदी पुरस्कार गायिका विभावरी आपटे जोशी यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि डॉ धनंजय केळकर यांच्या हस्ते नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी झालेल्या विश्वमोहिनी लता दीदी या सांगीतिक मैफिलीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक झाली. राज्यात महायुतीच्या 45 जागा निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं शिंदे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतले घटक पक्ष तसंच वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष आणि माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झाली आहे. येत्या 2-3 दिवसात जागा वाटप आणि उमेदवार जाहीर होतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल कोल्हापूर सांगलीच्या दौऱ्यावर होते. कोल्हापूर शहर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचं महाविकास आघाडीनं निश्चित केलं असून त्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतील, असं ठाकरे म्हणाले. अहमदनगर इथं काल 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. काल झालेल्या सामन्यात महाराष्ट्रासह गतविजेते भारतीय रेल्वे, गोवा, हरियाणा या संघांनी विजयी सलामी दिली. या स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेतून देशाचा कबड्डी संघ निवडला जाणार आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचं राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे यावेळी म्हणाले. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 30 संघ सहभागी झाले आहेत. ब गटाच्या सामन्यात काल यजमान महाराष्ट्रानं गुजरातला 48-31 गुणांनी पराभूत केलं. महाराष्ट्रानं 9 बोनस गुण मिळवले. अ गटात भारतीय रेल्वेनं बीएसएनएल संघाचा 40-7 असा धुव्वा उडवला, तर क गटात गोव्यानं बंगालला आणि ड गटात हरियाणानं उत्तराखंडला पराभूत केलं. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर इथं 39° सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्टेट बँकेकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणूक रोखे खरेदी तपशील प्रकाशित. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातल्या नव्या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. विकसित भारत संदर्भातल्या संदेशांचं प्रसारण त्वरित थांबवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा अहमदनगर इथं आरंभ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.